पहिला इतिहास अध्याय 26 द्वारपाळांचे वर्ग कोरहाचे वंशज आसाफाच्या वंशातला कोरहाचा पुत्र मशेलेम्या मशेलेम्याचे पुत्र जखऱ्या ज्येष्ठ यदियेल दुसरा जबद्या तिसरा यथनियेल चौथा अलाम पाचवा यहोहानान सहावा व एल्योवेनय सातवा ओबेद अदोमचे पुत्र शमाया ज्येष्ठ यहोजाबाद दुसरा यवाह तिसरा साखार चौथा नथनेल पाचवा अम्मीएल सहावा इस्साखार सातवा पौलथय आठवा देवाने त्याला बरकत दिली होती. त्याचा पुत्र शमाया याला पुत्र झाले. ते महावीर असल्यामुळे त्यांची त्यांच्या पितृकुळावर सत्ता होती. शमायाचे पुत्र अथनी रफायल ओबेद एलजाबाद आणि त्यांचे बंधू अलीहू व समख्या हे बलवान होते. हे सर्व ओबेद अदोमाच्या वंशातले. हे यांचे पुत्र व भाऊबंध सेवेच्या कामात बलवान व जोमदार होते. असे ओबेद अदोमाचे 62 वंशज होते आणि मशेलेम्याचे पुत्र व भाऊबंध मिळून 18 बलवान पुरुष होते. मरारीच्या वंशातला होसा याचे पुत्र शिमरी मुख्य हा ज्येष्ठ नसताही त्याच्या बापाने त्याला मुख्य केले होते. हिलकिया दुसरा टबल्या तिसरा जखऱ्या चौथा असे होसा याचे पुत्र व भाऊबंध मिळून 13 होते. द्वारपाळांचे वर्ग या मुख्य पुरुषातले होते. आपल्या भाऊबंधांबरोबर तेही परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत. त्यातल्या लहान थोरांनी आपापल्या पितृकुळांप्रमाणे एकेका द्वारासंबंधाने चिठ्ठी टाकली. पूर्वद्वाराची चिठ्ठी शलेम्याच्या नावाची निघाली. त्यांनी त्याचा पुत्र जखऱ्या जो सूज्ञ मंत्री होता त्याच्या नावाची चिठ्ठी टाकली. ती उत्तरद्वाराची निघाली. दक्षिणद्वाराची चिठ्ठी ओबेद अदोम याच्या नावाची निघाली. त्याच्या मुलांच्या नावावर भांडारगृहाची चिठ्ठी निघाली. शुप्पीम व होसा यांच्या नावांची चिठ्ठी पश्चिमद्वाराची निघाली. शल्लेकेत नावाच्या द्वारापाशी चढून जाण्याच्या सडकेवर समोरासमोर त्यांनी पहारा करावा असे ठरले. पूर्वेच्या बाजूस 6 लेवी उत्तरेस रोजचे 4 व दक्षिणेस रोजचे 4 व भांडारगृहावर 2-2 असे नेमिले. पश्चिमेस परवार मंदिराचे शिवार याच्यासाठी सडकेजवळ 4 व खुद्द परवार येथे 2 हे द्वारपाळांचे वर्ग होत. त्यातले काही कोरह वंशातले व काही मरारी वंशातले होते. लेव्यांपैकी अहिया हा देवमंदिराच्या भांडारावर व देवास वाहिलेल्या वस्तूंच्या भांडारावर होता. लादानाचे वंशज लादान गेरशोनी याच्या पितृकुळातला प्रमुख पुरुष यहियेली. यहियेलीचे पुत्र जेथाम व त्याचा भाऊ योएल हे परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारगृहावर होते. अमरामी इसहारी हेब्रोनी उज्जियेली यापैकी काही होते. अबुएल बिन गेरशोम बिन मोशे भांडारावर नायक होता. त्याचे भाऊबंध हे अली येजाराचा पुत्र रहब्या त्याचा पुत्र यशया त्याचा पुत्र योराम त्याचा पुत्र जिखरी व त्याचा पुत्र शलोमोत. दाविद राजा पितृकुळांचे मुख्य पुरुष सहस्त्रपती शतपती व मुख्य सेनापती यांनी देवास वाहिलेल्या वस्तूंच्या भांडारावर शलोमोत व त्याचे भाऊबंध यास नेमिले होते. लढाई जी लूट त्यास मिळत असे तीपैकी काही परमेश्वराचे मंदिर दुरुस्त करण्यासाठी ते समर्पण करीत. शमुएल द्रष्टा किशाचा पुत्र शौल नेराचा पुत्र अबनेर आणि सरुवेचा पुत्र यवाब यांनी ज्या वस्तू समर्पिल्या होत्या त्या व इतरांनी ज्या समर्पिल्या होत्या त्या सर्व शलोमोत व त्याचे बांधव यांच्या हवाली केल्या होत्या. इसहार्यांपैकी कन्या व त्याचे वंशज यास इस्रायलाच्या सरदारीचे व न्यायाचे बाहेरले काम चालविण्यासाठी नेमिले होते. हेब्रोन्यांपैकी हसब्या व त्याचे भाऊबंद 1,700 वीर असून ते यार्देनेच्या पश्चिमेस परमेश्वराच्या सर्व सेवेसंबंधाने व राज्याच्या कामगिरीसंबंधाने इस्रायलावर देखरेख करणारे होते. हेब्रोन्यातला यरिया हा त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांचा मुख्य होता. दाविदाच्या कारकिर्दीच्या 40व्या वर्षी त्यांचा शोध केला तेव्हा त्यातले काही शूरवीर गिलादातल्या याजेरात सापडले. त्यांचे बांधव वीर असून आपापल्या पितृकुळांचे मुख्य होते. ते 2,700 होत. त्यास दाविद राजाने देवाच्या कार्यासंबंधाने व राजाच्या सर्व कारभारासंबंधाने रौबेनी गादी व मनुष्याचा अर्धा वंश याजवर देखरेख करण्याच्या कामावर नेमिले होते.